आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां बाकावर मी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल 2023 वर्सा खातीरचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयले. रेल्वे येता त्या सणासुदीच्या काळांत 12,000 खाशेल्यो गाडयो चलयतली. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यांतल्या हुंवार पिडीत वाठारांक भेट दितले. अस्तंत बंगालांत रातभर पडिल्ल्या पावसाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 10 पावला. हवामान खात्यान आज ओडिसान छत्तीसगडान दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. दादल्यांच्या T20 आशिया कपांत आज सांजवेळा दुबईत सुपर 4 स्टेज मॅचीन भारत बांगलादेशा आड खेळटलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीन एका कार्यावळीन 2023 वर्सा खातीरचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयले. ह्या वेळार नामनेचो मल्याळम अभिनेतो दिग्दर्शक आनी निर्मातो मोहनलाल हाका सिनेमाच्या मळावेलो सर्वोच्च दादासाहेब फाल्के पुरस्कार भेटयलो. बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार 12th फेल हाका जाल्यार बेस्ट हिंदी फिचर फिल्म पुरस्कार कथल अ जॅकफ्रूट मिस्ट्री हाका फावो जालो. अभिनेतो शाहरुख खानाक ताच्या जवान फिल्मा खातीर जाल्यार अभिनेतो विक्रांत मेसीक 12th फेल खातीर बेस्ट एक्टर पुरस्कार फावो जालो. मिसेस चॅटर्जी वर्सस नॉर्वे ह्या सिनेमांतल्या अभिनया खातीर राणी मुखर्जीक उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जालो. पुरस्कार भेटयल्या उपरांत उपस्थितांक उद्देशून उलोवप करतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बायलां केंद्रीत चित्रपटांच्या निर्मितीचेर आनी तांकां मेळपी पुरस्कारांचेर खोशी उक्तायली. प्रवाशांच्या सोयी खातीर दिवाळी आनी छट सणाच्या वेळार 12,000 खासा रेल्वे चलयतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी जाहीर केला. काल नवी दिल्लीन पत्रकार परिशदेंत उलयतना वैष्णव हांणी सांगले, ह्यो खाशेल्यो गाडयो 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर ह्या काळांत धांवतल्यो. फाटल्या वर्सा दिवाळी आनी छट सणाच्या वेळार 7,750 खाशेल्यो गाडयो चलयल्ल्यो अशें तांणी नदरेक हाडले.
2014 से पहले मात्र 225 करोड़ रुपए का रेलवे का बजट मिलता था. मोदी जी ने आके उसको कई गुने करके आज करीब 5,400 करोड़ रुपए का मोदी जी बजट देते हैं पंजाब को. मैं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद दूंगा कि उन्होंने पंजाब के लिए 24 गुना बजट बढ़ाया.
घर मंत्री अमित शाह यानी स्टार्टअप्स है नव्या भारताचं कण असे म्हणा. गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत काल 2 दिसांच्या स्टार्टअप कॉन्क्लेवाचें उक्तावण करतना शाह हांणी सांगले, फाटल्या दशकांत भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमांत अभूतपूर्व वाड जाल्या. भारताच्या युवा शक्तीचेर भर दीत शाह हांणी विश्वास उक्तायलो की देश 3 वर्सांत जागतीक नवाचार निर्देशांकांत पयल्या दान प्रवेश करतलो.
स्टार्टअप कॉन्क्लेव इनोवेट एलिवेट और एक्सेलरेट ये 3 मंत्रों की थीम पर गुजरात में होने जा रहा है. मुझे विश्वास है देश और प्रदेश दोनों के भविष्य को आगे बढ़ाने में हमें फायदा होगा और मोदी जी ने जो मंत्र दिया है माइंड टू मार्केट उसको मार्केट तक पहुंचाने का ये बहुत बड़ा मंच बनेगा उसका मुझे पूरा विश्वास है.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मोरक्कोचे संरक्षण मंत्री अब्दुल लतीफ लोदी आणि काल मोरक्कोच्या बेर्शित शहरात टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड म्हणजे TASL कंपनीन स्थापन केल्या भारतातल्या पहिल्या परदेशांतल्या संरक्षण उत्पादन सुविधेचे संयुक्तरित्या उक्तावण केले. हे उक्तावण भारत आणि मोरक्को यांच्या मधल्या विकसित जावपी धोरणात्मक भागीदारीतलो एक इतिहासिक खीण असे राजनाथ सिंग हांणी म्हळे. हे सुविधेंतल्यान TASL आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेन जोडरित्या डिझाईन केल्ल्या स्वदेशी विकसित व्हील्ड आर्म प्लॅटफॉर्मचे उत्पादन जातले असे त्यांनी सांगले. या कंत्राटा खाला TASL ही वाहना रॉयल मोरक्को आर्मीक डिलिव्हर करतली. फुडल्या महिन्यात डिलिव्हरी सुरू जातली. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र या महिन्याच्या 25 तारखे सावन नवी दिल्ली नदी महोत्सवाची 6वी आवृत्ती घडवून हाडटली. 3 दिसांच्या कार्यावळीचे उक्तावण केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील करतले. या कार्यावळीत तज्ञ आणि सर्जनशील कलाकार एकठांय येऊन न्हयो आणि सामाजिक उपजीविका मधल्या संबंधांचेर विचार करतले. या कार्यावळीत राष्ट्रीय परिसंवाद माहितीपट महोत्सव कार्यशाळा प्रदर्शना आणि सांस्कृतिक सादरीकरणां असतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानान काल त्यांच्या धारगळ कॅम्पसान 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयलो. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू या कार्यावळीचे अध्यक्षस्थानार आशिल्ले. केंद्रीय आयुष आणि भलायकी राज्य मंत्री प्रतापराव जाधव, गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि केंद्रीय वीज आणि नवीन अक्षय उर्जा राज्य मंत्री श्रीपाद नायक या वेळार उपस्थित आशिले. या वेळार उलयतना प्रतापराव जाधव आणि आयुर्वेद शिक्षणा खातीर जागतिक दर्जाची संस्था स्थापन करपाक भारत सरकारान केल्ल्या यत्नांचे कौतुक केले.
10 वर्षों की यात्रा में पहली बार आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने आयुर्वेद दिवस को निश्चित तिथि 23 सितंबर को मनाने का निर्णय लिया है. जैसा कि हम सभी जानते हैं, इस वर्ष की थीम आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट. यह हमारे उस संकल्प को दोहराता है कि आयुर्वेद केवल रोगों की चिकित्सा नहीं बल्कि जीवन और पर्यावरण दोनों के संरक्षण का विज्ञान है. यह परंपरा हमें
या वेळार अक्षय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नायक हाणी म्हळे.
आयुष मंत्रालय की स्थापना के बाद हर साल इस आयुर्वेदा दिवस को बड़े जोर शोर से हमने मनाया. इस वर्ष की जो थीम है वो आयुर्वेदा फॉर पीपल एंड प्लेनेट. यह हमें याद दिलाती है कि आयुर्वेद केवल दवा नहीं है, यह जीवन की एक दिशा है. यह केवल व्यक्ति का स्वास्थ्य नहीं संवारता बल्कि संपूर्ण धरती और पर्यावरण को संतुलित.
शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल उत्तर प्रदेश आणि गुजरातांतल्या मुखेल दाळी आणि तेलबियांचे खरेदी करपाक मान्यताय दिल्या. उच्चस्तरीय व्हर्च्युअल बसकेची येजमानकी चलयतना चौहान हांणी पुराय खरेदी प्रक्रिया पारदर्शक, डिजिटल आणि शेतकार केंद्रीत आसपाक जाय हाजेर भर दिलो. या उपक्रमांतल्यान फक्त खऱ्या शेतकारांकूच फायदो जावचो हाजेर तांणी भर दिलो आणि मध्यस्थां कडल्यान जावपी शोषण आडावपाचे निर्देश राज्यांक दिले. शेती मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण ही पुराय खरेदी प्रक्रिया ई समृद्धी आणि ई संयुक्ती पोर्टला वरवीं डिजिटल रित्या जातली, ज्याका लागून शेतकऱ्यांच्या बँक खात्यान थेट फारीकणी करपाक मेळटली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तारा नवी दिल्लीन भारत मंडपमान 4 दिसांचे वर्ल्ड फूड इंडियाचे उक्तावण करतले. वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया क्षेत्रांत गुंतवणूक वाढप तशेंच भारताची गिरेस्त अन्न संस्कृताय संवसारांत वळख करून दिवप हो वर्ल्ड फूड इंडियाच्या 4थ्या आवृत्तीचो हेतू आसा. फुडले पिळगेंतल्या जीएसटी सुदारणाक लागून माल आणि वखदांसयत वेगवेगळ्या वस्तूंचे दर उणे झाल्ल्यान देशांतल्या लोकांक बरीच ताकाय मेळ्या असे भारतीय जनता पक्षान काल सांगले. नवी दिल्लीन काल प्रसार माध्यमाकडे उलयतना भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि प्रसार माध्यमांच्या वृत्तांचो एनडीएचे फुडारी आणि मंत्र्यांक बाजार भेटी वेळार मेळिल्ल्या प्रतिसादाचो उल्लेख करून दर कपातीक लागून लोक खोशी आसात असे म्हळे. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यांतल्या हुंवार पिडीत वाठारांनी भेट दिवन मदत आणि बचाव उपायांचे नियाळ घेतले. कोग्यांनी पावस आणि लोअर टर्ना प्रकल्पांतल्यान उदक सोडिल्ल्यान टर्ना न्हंयेक हुंवार आयिल्ल्यान लातूर जिल्ह्यांतल्या औसा तालुक्यांतल्या एका गावांक बरोच मार बसला. कितलीशीच घरां बुडल्यात आणि जतनायचो उपाय नागरिकांक सुरक्षित सुवातेर हलयल्यात. हुंवाराच्या उदकाक लागून लातूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अंशतः बंद आशिल्लो. अस्तंत बंगालान रातभर पडिल्ल्या पावसाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 10 पावला आणि राजधानी कोलकाता शाराचेर खर परिणाम झाला. रातच्या वेळार अस्तंत बंगालच्या कांय वाठारांनी गोग्यांनी पावस पडून सामान्य जनजीवन विस्कळीत झाला. हवामान खात्यान आज ओडिसान छत्तीसगडान उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारतांतल्या आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या वाठारांनी आज मुसळधार पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच बिहार, आंध्र प्रदेशाची दर्यादेगेवयले वाठार, उदेंत मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल, झारखंड, तेलंगणा आनी विदर्भान ही स्थिती उरपाची अदमास आसा. दादल्यांच्या T20 आशिया कपान आज सांजवेळा दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर सुपर 4 स्टेज मॅचीन भारत आनी बांगलादेश हांचे मदी खेळ जातलो. मॅच रातीच्या 8 वरांचेर सुरू जातली. आयचो जैतिवंत पंगड फायनलीन सुवात निश्चित करतलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल 2023 वर्सा खातीरचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयले. रेल्वे येता त्या सणासुदींच्या काळात 12,000 खाशेल्यो गाडयो चलयतली. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यांतल्या हुंवार पिडीत वाठारांक भेट दितले. अस्तंत बंगालान रातभर पडिल्ल्या पावसाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 10 पावला. हवामान खात्यान ओडिसान छत्तीसगडान दाट उटंगराचो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.